हॅलो,
हा बोला भाऊ.
काय बोलू बेलखोडे, माझ्या काय हिशोब टिशोब आहे का नाही आहे तुझ्याकडे?
तर माझ्याकडे हिशोब आहे ना, दिलं तर आहे बनवून देऊन द्यायला अजूनही.
त्याले मी का करू?
अच्छा,
मी ना तुला फाईल रेडी करून दिलो, वर्क ऑर्डर करून दिलो, तुझं काम संपला. आता माझा विषय संपला.
अरे बाबा, तुझ्या पैसे वर्षभराचे पैसे, आमचे पैसे वर्षभरापासून लटकले
आहेत. मी 10 वर्ष नाही थांबणार तुझ्यासाठी, समजलं का?
मग
10 वर्ष मी थांबणार नाही.
अच्छा,
तुझं काम झालं, काम झालं, 3 महिने
झालं, बिल तर भरून द्यायला पाहिजे. तुम्हीच तर सांगितलं
काय बघणार तू
का?
ते तू आणि इंजिनियर पहा, त्यात मी का करू?
तुम्हीच तर सांगितलं म्हणे का मला पैसे भरवायचे ना. मग तुम्हीच तर सांगितलं म्हणे का बिल भरून नाही द्यायचे. मग
कोणाला सांगितलं मी असा?
इंजिनियरले
लाव बरं, कनेक्ट करता
आलं. कनेक्ट करायचं माझ्याकडे नाही आहे.
तुले तुझ्याकडे इंजिनियरचा नंबर नाही आहे?
नंबर आहे माझ्या ह्याच्यात, हे नाही करताय, कॉन्फरन्स नाही आहे.
तू घरी आहे? मी त्या समोर बोलणं
येतो
घरी आहे,
सोमवारी येईल मी.
काहून उद्या कोण आहेस?
मी बाहेर आहे ना, गावाला आलो होतो.
सोमवारी यायचं हा, नाही मी त्या ऑफिस मध्ये पोहोचतो, सांगतो मी तुले.
हो ठीक आहे.
हा, राजन चकोले नाव आहे माया.
हो ना, चकोले नाव आहे, तुम्हाला बी माहित आहे चकोले नाव आहे.
इकडे बा, जबान दिला तर पूर्ण कर, सोमवारी येऊन जा.
जबान दिली म्हणजे मी पैसे नाही देणार, बिल बनवून पैसे देईल.
पैसे गेले भाडीत. पहिले माया जो म्हणला ना, आता ते मला त्याच्या समोर मला ते करायचं आहे.
हा तर ठीक आहे,
त्याच्या नको सांगू.
माझ्या
सोमवारी मी त्याच्या समोर त्याची घेतो.
काम तर केव्हाच संपलं, किती दिवस झाले आता? 3 महिने होऊन राहिले काम संपून, बिलच नाही बनवून
राहिला. नाही आहे जबाबदारी होती माझी, एवढी
जबाबदारी होती. ऐकून घ्या,
मी जे वर्क ऑर्डर तुला करून दिलं त्याचं काम बरोबर बरोबर होय.
काम झालं माझ्या, बिल नाही बनायला पाहिजे का?
ते मला माहिती नाही. ते
मग माहिती नाही,
सोमवारी बोलू आपण. ये ना सोमवारी बोलू ना.
ठीक आहे,
10 वाजता येजो सकाळी.